एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो। नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वेढून टाकी ताही औदास घोवताही गृह दूर राही रे घन घो चिता सरंजवाया हसता प्रभा दिनांची चिता सरंजवाया होते अहंपणाचे अधिराज मानसिया परी सर्व मागचे ते अपराध विस्मरोनी तिनी रातया कुपारा ने मार्ग दाखवनी तिनी रातया कुपारा तिनी रातया कुपारा दे मार्ग दाखवनी मी दूरची सदृशे पाहावया नवाची भूमी पुढे दिसावी एकाच पाऊलाची दूरची सदृशे.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण जे प्रकरण पाहत आहोत, जे झळ शिकत आहोत, ते आहेत ख्रिस्ताकडे वाटचाल. आणि यामधून आज आपण बघणार आहोत अध्याय सहा. या अध्याय सहाचं शीर्षक आहे विश्वास आणि स्वीकृती. चला तर श्रोते हो, आपण आपले लक्ष आज या पुस्तकाच्या सहाव्या धड्यावरती केंद्रित करूयात. आणि आज आम्हाला परमेश्वर कोणता मानना देतो ते ग्रहण करण्यासाठी आज आपण आपल्या आत्म्याची तयारी करूयात. तुमची विवेक बुद्धी पावित्र आत्म्याने गतिमान झाल्यामुळे तुम्ही पापाचे वाईट, त्याची शक्ती, त्याचे अपराध, त्याचे दुःख पाहिले आहे आणि तुम्ही त्याकडे तिरस्काराने पाहता. तुम्हाला असे वाटते की पापाने तुम्हाला देवापासून वेगळे केले आहे. तुम्ही वाईट शक्तीच्या बंधनात आहात. जितका तुम्ही सुटण्यासाठी धडपडता तितके तुम्हाला तुमची असहाय्यता जाणवेल. तुमचे हेतू अपवित्र आहेत. तुमचे हृदय अशुद्ध आहे. तुमचे जीवन स्वार्थीपणाने आणि पापाने भरलेले दिसते. तुम्हाला क्षमा मिळण्याची, शुद्ध होण्याची, मुक्त होण्याची इच्छा आहे. देवाशी एकरूपता, त्याच्याशी साधर्म्य ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला आवश्यक असलेली शांतता, स्वर्गाची क्षमा आणि आत्म्यामध्ये शांती आणि प्रेम ते पैसा विकत घेऊ शकत नाही. बुद्धी मिळू शकत नाही. शहाणपण ते मिळू शकत नाही. आपण कधीही आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी ते सुरक्षित करण्याची आशा करू शकत नाही. पण देव तुम्हाला भेट वस्तू देतो पैशाशिवाय आणि किमतीशिवाय. यशया याचा 55वा अध्याय आणि पहिलं वचन. तुमची इच्छा असेल तर तुमचा हात पुढे करा आणि पकडा. परमेश्वर म्हणतो, तुमची पापे लाल रंगाची असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ते किरमिजी सारखे लाल असले तरी ते लोकरी सारखे असतील. यशया याचा 1:18 वचन. मी तुम्हाला नवे हृदय देईल आणि तुझ्यात नवा आत्मा घालेल. एजकेल याचा 36:26 वचन. तू तुझ्या पापांची कबुली दिली आहेस आणि ते मनापासून दूर केलेस. तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. आता त्याच्याकडे जा आणि विचारा की तो तुमची पापे धुऊन तुम्हाला नवीन हृदय देईल. मग विश्वास ठेवा की तो हे करतो कारण त्याने वचन दिले आहे. पृथ्वीवर असताना येशूने शिकवलेला हा धडा आहे की देवाने आपल्याला जी भेटवस्तू देण्याचे वचन दिले आहे त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला ते मिळेल आणि ती आपली आहे. येशूने लोकांचे रोग बरे केले तेव्हा त्यांचा त्याच्या सामर्थ्यावर विश्वास होता. ज्या गोष्टी ते पाहू शकत होते त्यामध्ये त्याने त्यांना मदत केली. अशा प्रकारे ते ज्या गोष्टी पाहू शकत नाही त्याबद्दल त्यांना त्यांच्या आत्मविश्वासाने प्रेरित केले. त्यांना पापाची क्षमा करण्याच्या त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त केले. पक्षघाताने आजारी माणसाला बरे करताना त्याने जे आणि त्याने स्पष्टपणे सांगितले, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचे सामर्थ्य आहे हे तुम्हाला समजावे. मग तो पक्षघाताने आजारी माणसाला म्हणाला, उठ, तुझी बाज उचल आणि तुझ्या घरी जा. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9:6. तसेच योहान सुवार्तिक ख्रिस्ताच्या चमत्काराबद्दल बोलताना म्हणतो, हे लिहिले आहे की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हाच ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, आणि विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळेल. योहान कृत शुभवर्तमान याचा 20:31. येशूने आजारी लोकांना कसे बरे केले याच्या साध्या बायबलच्या अहवालावरून आपण पापाची अथवा पापांच्या क्षमासाठी त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा याबद्दल काहीतरी शिकू शकतो. आणि म्हणूनच आम्हाला पुष्कळशी उदाहरणं दिलेली आहे. बेतसेदा येथील अर्धांग वायूच्या कथेकडे वळूया. गरीब पीडित असहाय्य होते. त्याने 38 वर्ष आपले हातपाय वापरले नव्हते, तरीही येशूने त्याला सांगितले, उठ, तुझा पलंग अथवा तुझी बाज उचल आणि चाल. माणूस असला आणि तो देखील आजारी असला तर त्याची अवस्था किती भयंकर असतील. आजारी माणूस म्हणाला असेल, प्रभू तू मला बरे करशील तर मी तुझे वचन पाळेल. पण नाही, त्याने ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवला. तो पूर्ण झाला यावर विश्वास ठेवला आणि त्याने लगेच प्रयत्न केले. त्याला उचलण्याची इच्छा होती आणि तो चालला. त्याने ख्रिस्ताच्या नावावर आणि ख्रिस्ताच्या वचनावर कृती केली आणि देवानी शक्ती दिली. तो पूर्ण झाला आणि पूर्णपणे बरा झाला. त्याचप्रमाणे तुम्ही पापी आहात. तुम्ही तुमच्या मागील पापासाठी प्रायश्चित करू शकत नाही. तुम्ही तुमचे हृदय बदलू शकत नाही आणि स्वतःला पवित्र करू शकत नाही. परंतु देवाने ख्रिस्ताद्वारे तुमच्यासाठी हे सर्व करण्याचे वचन दिले आहे. त्या वचनावर तुमचा विश्वास आहे. तुम्ही तुमच्या पापांची कबुली देता आणि स्वतःला देवाला अर्पण करता, तुम्ही त्याची सेवा कराल. जसे तुम्ही हे कराल तसे देव तुम्हाला त्याचे वचन पूर्ण करेल, जर तुमचा वचनावर विश्वास असेल. विश्वास ठेवा की तुम्हाला क्षमा आणि शुद्ध केले गेले आहे. देव वस्तुस्थिती पुरवतो. जसे ख्रिस्ताने पक्षघाताला चालण्याचे सामर्थ्य दिले तसे तुम्ही बरे झाले आहात. तुमचा विश्वास असेल तर तसे आहे. तुम्ही बरे झाले आहात असे वाटण्याची वाट पाहू नका, तर म्हणा, माझा विश्वास आहे, मला ते वाटते म्हणून नाही, तर देवाने वचन दिले आहे म्हणून. येशू म्हणतो, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ज्या गोष्टीची इच्छा असते तेव्हा विश्वास ठेवा की त्या मिळाल्या आणि त्या तुम्हाला मिळतील. मार्क शुभवर्तमानाचा 11:24. या अभिवचनाची एक अट आहे की आपण देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करू, परंतु आपल्याला पापापासून शुद्ध करणे, आपल्याला त्याची मुले बनवणे आणि पवित्र जीवन जगण्यास सक्षम करणे ही देवाची इच्छा आहे. म्हणून आपण हे आशीर्वाद मागू शकतो आणि आपल्याला ते मिळणार यावर विश्वास ठेवू शकतो आणि आपल्याला ते मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानू शकतो. येशूकडे जाणे आणि शुद्ध होणे आणि लाज किंवा पश्चाताप न करता कायद्यासमोर उभे राहणे हा आपला विशेषाधिकार आहे. म्हणून जे येशू ख्रिस्तामध्ये आहे जे देहाच्या अनुषंगाने चालत नाहीत तर आत्म्याच्या अनुषंगाने चालतात त्यांना आता शिक्षा नाही. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय पहिलं वचन, यापुढे आपण आपले नाहीत, तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे. तुम्हाला सोन्या चांदी सारख्या भ्रष्ट वस्तूंनी सोडवले नाही, परंतु ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने, निष्कलंक कोकऱ्याप्रमाणे आणि कुठल्याही डाग किंवा सुरकुतीशिवाय. पहिले पेत्र याचा 1 अध्याय 18-19. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या या साध्या कृतीद्वारे पवित्र आत्म्याने तुमच्या हृदयात नवीन जीवन दिले आहे. तुम्ही देवाच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलाप्रमाणे आहात आणि ते तुमच्यावर प्रेम करतो जसे तो त्याच्या पुत्रावर प्रेम करतो. आता तुम्ही स्वतःला येशूला दिले आहे, मागे हटू नका, स्वतःला त्याच्यापासून दूर नेऊ नका, तर दिवसेंदिवस म्हणा, मी ख्रिस्ताचा आहे. मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केले आहे आणि त्याला विचारा की तुम्हाला त्याचा आत्मा द्या आणि त्याच्या कृपेने तुम्हाला ठेवा. जसे स्वतःला देवाला अर्पण करून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याचे मूल बनता, त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये जगायचे आहे. प्रेषित म्हणतो, म्हणून जसे तुम्ही प्रभू येशू प्रभूला स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला. कलसेकरास पत्राचा 2 अध्याय 6 वचन, काहींना असे वाटते की आम्ही कसे असायला पाहिजेत आणि त्यांच्या आशीर्वादांचा दावा करण्यापूर्वी त्यांनी प्रभूला हे सिद्ध केले पाहिजेत की ते सुधारले आहेत. पण ते आताही देवाच्या आशीर्वादाचा दावा करू शकतात. त्यांच्या अशक्तपणाला मदत करण्यासाठी त्यांची कृपा ख्रिस्ताचा आत्मा असणे आवश्यक आहे, किंवा ते वाईटाचा प्रतिकार करू शकत नाहीत. आपण जसे पापी असहाय्य आश्रित आहोत तसे आपण त्याच्याकडे यावे हे येशूला आवडते. आपण त्याच्याकडे सर्व दुर्बलतेसह, आपल्या मूर्खपणासह, आपल्या पापीपणासह येऊ शकतो आणि पश्चातापाने त्याच्या चरणी पडू शकतो. आपल्याला त्याच्या प्रेमाच्या बाहूमध्ये घेरणे आणि आपल्या जखमा बांधणे, आपल्याला सर्व अशुद्धीपासून शुद्ध करणे हा त्याचा गौरव आहे. येथे हजारो अयशस्वी होतात, येशू त्यांना वैयक्तिकरित्या क्षमा करतो यावर त्यांचा विश्वास नाही. ते देवाला त्याच्या शब्दावर घेत नाही. अटीचे पालन करण्याच्या सर्वांचा विशेषाधिकार आहे की प्रत्येक पापासाठी क्षमा मुक्तपणे वाढवली जाते हे स्वतःला जाणून घेणे. देवाची वचने तुमच्यासाठी नाहीत ही शंका दूर करा, ते प्रत्येकासाठी आहेत. पश्चाताप करणारा अपराधी, प्रत्येक विश्वासू आत्म्याला सेवा करणाऱ्यांच्या देवदूतांद्वारे आणण्यासाठी ख्रिस्ताद्वारे सामर्थ्य आणि कृपा प्रदान केली गेली आहे. कोणीही इतके पापी नाहीत की त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मरण पावलेल्या येशूमध्ये सामर्थ्य, शुद्धता आणि धार्मिकता सापडत नाही. तो त्यांची पापाने माखलेली व दूषित वस्त्रे काढून टाकण्याची आणि त्यांच्यावर धार्मिकतेची पांढरी वस्त्रे घालण्याची वाट पाहत आहे. तो त्यांना जगावे आणि मरू नये असे आवाहन करतो. मर्यादित लोक जसे एकमेकांशी व्यवहार करतात तसे देव आपल्याशी व्यवहार करत नाही. त्याचे विचार दया, प्रेम आणि कोमल करुणेने विचार आहेत. तो म्हणतो, दुष्टाने आपला मार्ग सोडावा आणि अनितिमानाने आपले विचार सोडावेत आणि तो प्रभूकडे परत या आणि तो त्याच्यावर दया करेल आणि आमच्या देवाला, कारण तो विपुल प्रमाणात क्षमा करील. मी दाट ढगाप्रमाणे तुझे अपराध आणि ढगाप्रमाणे तुझी पापे पुसून टाकली आहे. यशया याचा 55वा अध्याय 7वं वचन, जो मरतो त्याच्या मरणात मला आनंद नाही. परमेश्वर म्हणतो, म्हणून वळा आणि जगा. येजकेल याचा 18वा अध्याय 32वं वचन, सैतान देवाच्या आशीर्वादित आश्वासनांची चोरी करण्यास तयार आहे. तो आशेचा प्रत्येक किरण आणि प्रत्येक किरण प्रकाश आत्म्याकडून घेऊ इच्छितो, पण तुम्ही त्याला असे करण्याची परवानगी देऊ नये. प्रलोभनाकडे लक्ष देऊ नका. तर असे म्हणा, मी जगावे म्हणून येशू मेला, तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. माझा दयाळू स्वर्गीय पिता आहे आणि जरी मी त्याच्या प्रेमाचा गैरवापर केला आहे तरी त्याने मला दिलेले आशीर्वाद वाया गेले असले तरी मी उठेल आणि माझ्या पित्याकडे जाईल आणि म्हणेल, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या समोर पाप केले आहे आणि आता पुत्र होण्यास योग्य नाही. तुझा मुलगा म्हणतात त्याप्रमाणे मी वागलो नाही. मला तुझ्या मोलमजुरी करणाऱ्यांपैकी एक बनवा. बोध कथा तुम्हाला कशी वाटते आणि सांगते की भटक्यांचे स्वागत होईल. जेव्हा तो अजून खूप दूर होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्याला त्याची दया आली आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे चुंबन घेतले. लुक्र शुभवर्तमान याचा 15:18-23. पण ही बोध कथा कोमल आणि हृदयस्पर्शी असली तरी स्वर्गीय पित्याची असीम करुणा व्यक्त करण्यास कमी पडते. परमेश्वर त्याच्या संदेशाद्वारे घोषित करतो की तुझ्यावर अनंत काळचे प्रेमाची प्रीती केली आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेमळ कृपेने ओढवले आहे. यिर्मयाह याचा 31:3. पापी पित्याच्या घरापासून लांब असताना परक्या देशात आपले द्रव्य वाया घालवत असताना पित्याचे मन त्याच्यासाठी तळमळत आहे आणि देवाकडे परत जाण्यासाठी आत्म्यामध्ये जागृती होण्याची उत्कंठता ही त्याच्या आत्म्याची कोमल विनवणी करणे भटक्याला आणि त्या उधळ्याला त्याच्या पित्याच्या घराकडे येण्यासाठी आकर्षित करते. आणि हेच आम्हाला आज परमेश्वर सांगत आहे आणि ते अशासाठी की आम्ही त्याच्यामध्ये चालावं, त्याच्यामध्ये राहावं. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज तू आमच्या सोबत परत बोललेला आहेस. वचनाच्या द्वारे आणि आजच्या धड्यांच्या द्वारे तू आमच्या सोबत बोलला आहे. आमचा विश्वास आहे आणि आम्ही स्वीकारलेला आहोत की आम्ही पापी आहोत, परंतु आमचा मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त याला आम्ही ग्रहण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तू आम्हाला चालव आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
अश्रूने फुलला, एक एक अश्रूने फुलला, भावभक्तीचा मळा पाहुया, श्रद्धेचा सोहळा पाहुया, श्रद्धेचा सोहळा. एक एक अश्रूने फुलला, एक एक अश्रूने फुलला, भावभक्तीचा मळा पाहुया, श्रद्धेचा सोहळा पाहुया, श्रद्धेचा सोहळा पाहुया, श्रद्धेचा सोहळा. प्रभु येशूला त्या पुरुषाने दिले आमंत्रण घरी, प्रभु येशूला त्या पुरुषाने दिले आमंत्रण घरी, प्रीति भोजना बोलविले पण वृत्ती नव्हती बरी किती भोजना बोलविले पण वृत्ती नव्हती बरी खोटी आस्था त्या भोंदूची खोटा होता लळा खोटा होता लळा पाहुया श्रद्धेचा सोहळा पाहुया श्रद्धेचा सोहळा पाहुया श्रद्धेचा सोहळा पापी स्त्री त्या गावामधली येशूला येऊन भेटली पापी स्त्री त्या गावामधली येशूला येऊन भेटली नयन जलाने तिने प्रभूची पदकमले धुतली नयन जलाने तिने प्रभूची पदकमले धुतली तिथेच तेव्हा प्रसंग घडला एक जगा वेगळा एक जगा वेगळा पाहुया श्रद्धेचा सोहळा पाहुया श्रद्धेचा सोहळा पाहुया श्रद्धेचा सोहळा
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा
आमचा पत्ता लिहून घ्या ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शिवाय आपल्या समस्या असतील प्रार्थनेची गरज असेल तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर तोवर नमस्कार